विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मोहोळ यांच्या प्रचारासाठी कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून खंडूजी बाबा चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. शिरूर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, ज्येष्ठ नेते जयंत पाटील उपस्थित होते. स्वयंपाकाचा गॅस दर 500 रुपयांपर्यंत करणं, नोकऱ्यांमधील 20 लाख सरकारी रिक्त जागा भरणं, वस्तू आणि सेवा कर प्रणालीत राज्याचा सहभाग वाढवून केंद्राचा हस्तक्षेप मर्यादित करणं, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी यासह सत्तेत आल्यावर राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा समावेश या जाहीरनाम्यात असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात प्रथमच सरकारी शाळांबरोबरच खासगी शिक्षण संस्थांमधील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं देखील या निर्णयाला पाठिंबा देत खासगी शिक्षण संस्थांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याची सूचना केली आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे 1628 सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलं असून आवश्यकतेनुसार आणखी कर्मचारी नियुक्त केले जातील असं प्रशासनानं म्हटलं आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय अर्थात AFMC 58व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज झाला. 140 विद्यार्थ्यांनी यामध्ये शानदार संचलन केलं. यामध्ये 5 परदेशी विद्यार्थी तसंच 25 विद्यार्थिनींचा सहभाग होता. AFMC महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीत सिंह यांनी संचलनाची पाहणी केली आणि मानवंदना स्वीकारली. पुणे शहरातील नाले स्वच्छतेच्या कामाची आयुक्त डॉ राजेंद्र भोसले आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी आज पाहणी केली. नाले स्वच्छतेची कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. पुण्यातील संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम इथं आयोजित रक्तदान शिबिरात 794 पिशव्या रक्तसंकलन झाल्याची माहिती पुणे विभागाचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली. मानव एकता दिनानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. पुण्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरातील मोठ्या गृहनिर्माण संस्थांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची तपासणी करण्याचा निर्णय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं घेतला आहे. या प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केलेलं पाणी या संस्थांमधील फ्लशसाठी, झाडांसाठी आणि अन्य किरकोळ कामांसाठी वापरलं जाणं अपेक्षित असताना अनेक सोसायट्यांमधून हे प्रकल्प कार्यरत नसल्याच्या तक्रारी आल्यानं ही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात या तपासणीत दोषी आढळणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवर कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला धरण प्रकल्पात उपलब्ध असलेला मर्यादित जलसाठा आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कालव्यातून होणारी पाण्याची चोरी लक्षात घेता खडकवासला धरण उजव्या कालव्याच्या परिसरात जिल्हा प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानंतर इंदापूर तालुक्यातील 3 शेतकऱ्यांना कालव्यातून बेकायदा पाणी उपसा केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटनासाठी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता यंदा पुण्यातील ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दरात दुप्पट वाढ केली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागानं ट्रॅव्हल्स संघटनांना नियमाप्रमाणे तिकिटाची आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. जास्त दराची आकारणी झाल्याचा अनुभव आल्यास प्रवाशांनी RTO तक्रार करावी असं आवाहन प्रभारी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या कॅप्टन शिवरामपंत दामले करंडक 12 वर्षाखालील आंतरक्लब T20 क्रिकेट स्पर्धेत SARK अकॅडमीनं साई क्रिकेट अकॅडमीचा 9 गडी राखून सहज पराभव केला. यासह SARK अकॅडमी, टेंभेकर फार्म्स अकॅडमी, पुणे क्रिकेट अकॅडमी या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुणे शहरात आज कमाल तापमान 38.5 अंश सेल्सिअस तर किमान 22.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.